नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय प्रचाराला वेग आला आहे. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज धुळे आणि नाशिक इथं प्रचारसभा घेणार आहेत. दुपारी 12 वाजता धुळे आणि 2 वाजता नाशिक येथील सभांमधून जनतेचा आशीर्वाद घेणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सातारा जिल्ह्यातील कराड इथं जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज धाराशिव इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज परभणी आणि वर्ध्यात सभा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड इथं सभा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथून संध्याकाळी 5 वाजता या राज्यस्तरीय अभियानाला सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोग तसंच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी चित्रपट क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय संचार ब्युरो, मुंबई महानगरपालिका आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आयोजित केलं असून हे प्रदर्शन लावलेल्या गाड्या 15 निवडक जिल्ह्यांमध्ये मतदान विषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत. आचारसंहिता काळात राज्यभरात सी व्हिजिल ऍपवर कालपर्यंत एकूण 3128 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 3112 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण 304.94 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबत वृत्तात म्हटलं आहे. परभणी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन तसंच संबंधित नोडल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न कराव्या अशा सूचना दिल्या. सर्व उपस्थितांना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली. लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी उद्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात होणार आहे. यावेळी उमेदवारांनी आवश्यक सर्व अभिलेखासह कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना कार्यालयाच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतर्फे मतदान जनजागृती रील्स तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वोत्कृष्ट रील्स बनवणाऱ्या स्पर्धकाला प्रशासनाकडून पारितोषिक दिलं जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली. धुळे शहरात 10 नोव्हेंबरला गृहमतदान होणार आहे. या अंतर्गत 268 वृद्ध आणि दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे अशी माहिती धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या नाशिक मर्चंट बँकेतील कर्मचाऱ्यांविरोधात काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बँकेच्या शाखेत गेल्या काही दिवसांमध्ये 90 कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात आला होता. या प्रकरणी जयेश मिसाळ याच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी काल सिराज नावाच्या एका व्यक्तीसह बँकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. श्री क्षेत्र पंढरपूर इथली कार्तिकी एकादशी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं आदिलाबाद पंढरपूर, नांदेड पंढरपूर, बिदर पंढरपूर या अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 4 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डर्बन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 सामन्याला सुरुवात होईल. चेन्नई इथं सुरू असलेल्या 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय स्पर्धेच्या 3रऱ्या दिवशी उत्तर प्रदेश, कर्नाटक, चंदीगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू संघांनी विविध गटात विजय मिळवला. उत्तर प्रदेशने दिल्लीचा 4-1 पराभव केला तर कर्नाटकने त्रिपुरा संघाचा 5-0 पराभव केला. चंदीगडने उत्तराखंड विरुद्ध 9-0 विजय मिळवला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.